कमळ आणि वॉटर लिली लागवडीबद्दल माहिती. माहिती संकलन श्री राहुल तायडे जळगाव. अभिवाचन करीत आहेत सौ सरिता लिंगायत मालेगाव. प्रश्न क्रमांक 1, कमळ आणि वॉटर लिली फक्त तळ्यात किंवा तलावात फुलते का? तर उत्तर आहे नाही. आता बऱ्याच हायब्रिड व्हरायटी आलेल्या आहेत, ज्या छोट्या प्लास्टिक टबमध्ये आपल्या घरी तसेच टेरेस गार्डनमध्ये आपण फुलवू शकतो. प्रश्न क्रमांक 2, कमळ आणि वॉटर लिलीला सर्वात महत्त्वाचे काय आहे ज्याशिवाय ते फुलू शकत नाही? तर उत्तर आहे सूर्यप्रकाश. कमीत कमी 3 तास तसेच जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाश येईल अशा जागी आपला टब ठेवणे उत्तम राहील. आणि हो, कमळ आणि वॉटर लिली हे इनडोअर प्लांट मुळीच नाही बरं का? प्रश्न क्रमांक 3, कमळ आणि वॉटर लिली जर आपल्या घरी लावायचे असेल तर काय तयारी करावी? उत्तर आहे, ज्या जागेवर जास्तीत जास्त वेळ डायरेक्ट सूर्यप्रकाश पडतो ती जागा निवडावी, किंवा आपल्याकडे सूर्यप्रकाश येत नसल्यास टेरेसवर लावावे. प्लास्टिक टबची उंची जवळजवळ 1 फूट, रुंदी जवळजवळ 2 फूट असेल असा घ्यावा. माती जी मिळाली ती चालेल, पण त्यात मोठे दगड अजिबात नकोच. आणि शेणखत कुजलेले असावे आणि गांडूळ खत हवे. अगोदर टबमध्ये शेणखत व गांडूळ खत खाली टाकावे. 1-2 इंचाचा थर त्यावर माती टाकून टब अर्ध्यापेक्षा थोडा कमी भरायचा. शेणखत व गांडूळ खत न मिळाल्यास फक्त माती टाकली तरीही चालेल. आता आपल्याला टबमध्ये पाणी भरायचे आहे, पण ते मातीने गढूळ होऊ नये म्हणून टबमधील मातीवर प्लास्टिकची कॅरीबॅग किंवा प्लेट ठेवायची व पाण्याचा फोस प्लेट किंवा कॅरीबॅगवर ठेवून टब पूर्ण भरायचा व पाणी भरून झाल्यानंतर प्लेट किंवा प्लास्टिकची कॅरीबॅग उचलून घ्यायची. आता 3-4 दिवसांनंतर टबमधील संपूर्ण पाणी काढून घ्यायचे, कंद किंवा रोप वरचेवर चिखलात लावायचे आणि मूळ चिखलात खोचायचे. नंतर टब परत पाण्याने हळूहळू भरून टाकायचा. 2 दिवसांनी पाणी स्वच्छ दिसायला लागले की त्यात गप्पे मासे टाकायचे. हे मासे आपल्या शहरातील किंवा गावातील आरोग्य केंद्रात मिळतात. न मिळाल्यास रंगीत मासे विकणाऱ्या शॉपवरील मौळी, गप्पी किंवा प्लेटी या जातीचे मासे टाकले तरी चालतात. त्यामुळे डास होत नाही व आपल्या परिसरातील डास कमी होण्यास मदत होते, कारण आपल्या टबमध्ये डासांनी दिलेली अंडी अळ्या हे मासे खाऊन घेतात. प्रश्न, आमच्याकडे कमळ वॉटर लिली आहेत पण फुले का येत नाही? याचे पहिले कारण म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी ते लावले आहेत तेथे सूर्यप्रकाश 2 तासापेक्षा कमी येत असेल. आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे तलावातील कमळ आणि वॉटर लिली आणले असेल तर ते जागा जास्त मिळाली तरच फुलतात. तर आपल्या छोट्या टबमध्ये ते कसे फुलणार? आणि फुलं आले तरी वर्षातून एक किंवा दोनच. सामान्य माहिती अशी की कमळ आणि वॉटर लिली इतर शोभिवंत झाडांपेक्षा लावायला व सांभाळायला सोपे असते, कारण इतर रोपांना पाणी कमी किंवा जास्त झाले तर ते खराब होतात. पण कमळ वॉटर लिली टबमध्ये 1 तास टब पाण्याने फुल्ल भरायचा असतो. नंतर सूर्यप्रकाशमुळे वाफ होऊन जितके पाणी कमी होईल तितकेच भरायचे असते, पाणी बदलायची गरज नसतेच. कमळ वॉटर लिलीमध्ये आता अनेक व्हरायटी आलेल्या आहेत. वॉटर लिलीमध्ये काही सीझनल तर काही रोजच फुले येणाऱ्या व्हरायटी उपलब्ध आहेत. तर कमळमध्ये स्थानिक कमळ व हायब्रिड कमळ असतात. कोणतेही कमळ सीझनलच फुलते, पण स्थानिक कमळपेक्षा हायब्रिड कमळाला फुले जास्त आणि पाकळ्या जास्त असतात. संपूर्ण महाराष्ट्रात आमचे हॅप्पी कस्टमर आहेत. कमळ आणि वॉटर लिली कंद यांचे रोप कुरिअर बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक केल्यास 8-9 दिवस चांगला राहू शकतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तो 3-4 दिवसातच पोहोचतो. कमळ व वॉटर लिली विषयावर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करू शकता. ज्यांनी आमच्याकडून कमळ वॉटर लिली घेतले नसेल त्यांनाही आम्ही मार्गदर्शन करू. लेखन राहुल तायडे जळगाव. पद्मनाभ लोटस व वॉटर लिली नर्सरी जळगाव. संपर्क क्रमांक आहे 7030888. धन्यवाद.